नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. आतंकवाद आसूं वा अशांतताय पातळावपी माओवादी घटक, आपले सरकार शुन्य सहिष्णुताय धोरण पाळटा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. नवी दिल्ली जाल्ल्या रायझिंग इस्ट इन्वेस्टर्स समिटाचे उक्तावण करताना विकसीत भारत तयार करपा खातीर ईशान्य प्रदेशाची उदरगत म्हत्वाची हाचेर मोदी हांणी भर दिलो. ईशान्य वाठारांत आतां ईशान्येक संद मेळपाची भूंय जावपाक लागल्या अशें सांगून गुंतवणूकदारांक ईशान्य वाठारांतल्या वेगवेगळ्या क्षेत्रांचो सोद घेवपाचो उलो तांणी मारलो. उर्जा आनी अर्दवायू सारक्या क्षेत्रां खातीर ईशान्य एक मुखेल गंतव्य जावपाक लागला अशें तांणी म्हळें. ईशान्य हो भारतांतलो सगळ्यांत विविधताय आशिल्लो प्रदेश आनी ही विविधताय ही देशाची तांक आसा अशें तांणी म्हळें.
इंडिया का मंत्र ग्लोबल मंत्र बने ये हमारा प्रयास है. नॉर्थ ईस्ट में नेचर भी है और ऑर्गेनिक लाइफस्टाइल के लिए एक परफेक्ट डेस्टिनेशन भी है. वहां की बायोडायवर्सिटी, वहां का मौसम वेलनेस के लिए मेडिसिन की तरह है. इसलिए हील इन इंडिया के मिशन में इन्वेस्ट करने के मैं समझता हूं उसके लिए आप नॉर्थ ईस्ट को जरूर एक्सप्लोर करें.
काल काँग्रेसीच्या वरिष्ठ फुडारी राहुल गांधी हांणी विद्यापीठाच्या परिसरात दिल्ल्या अघोषित भेटीचेर दिल्ली विद्यापीठान हरकत घेतल्या. गांधी एक वरा परस चड काळ DUSU कार्यालयात रावले. ह्या काळात सुरक्षा कवचान कार्यालया भोवती घेराव घाल्लो अशें विद्यापीठान निवेदनात म्हळां. विद्यापीठान ह्या भेटीचो निषेध करून कसलीच कळवणी दिनासतना विद्यापीठात राहुल गांधीची ही दुसरी खेप अशें म्हळां. ऑपरेशन सिंदूर हो पहलगाम हल्ल्याची जाप अशें केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी म्हळां. आनी आयज संवसार भारतीय सशस्त्र दळाच्या शौर्याची कदर करता. सरकारची घटमूट राजकीय इच्छा, गुप्तचर संस्थांकडल्यान मेळिल्ली अचूक माहिती आनी सशस्त्र दळांच्या प्राणघातक कामगिरीक लागून ऑपरेशन सिंदूर यशस्वी जाल्ल्याचे शहा हांणी म्हळे. आज नवी दिल्लीत सीमा सुरक्षा दळ म्हळ्यार BSFच्या पदग्रहण सुवाळ्यात उलयताना शहा हांणी सांगले की पाकिस्ताना आड भारतान केल्ल्या बंडखोरी विरोधी कारवायांनी BSF आनी सशस्त्र दळान व्हड पराक्रम आनी संरक्षणाचे खरे बळगे दाखयला.
BSF ने आंतरिक सुरक्षा, आपदा प्रबंधन और आतंकवाद विरोधी अभियानों में भी बहुत अच्छे से हिस्सा भी लिया है और परिणामों को भी प्राप्त किया है. चाहे चुनाव कराना हो, चाहे कोरोना हो, चाहे खेल का मैदान हो, चाहे आतंकवाद का सामना करना हो, चाहे नक्सलवाद का सामना करना हो, चाहे उत्तर पूर्व में शांति की स्थापना करनी हो, BSF ने बहुत अच्छे तरीके से अपनी ड्यूटी को निभाया है.
परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी आयज बर्लिनांत जर्मन चान्सलर फेडरिक मर्ज हांची भेट घेतली. जर्मन चान्सलराचे परराष्ट्र आनी सुरक्षा धोरण सल्लागार डॉ गुंटर सॉटर हांचे कडेनूय तांणी चर्चा केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्यो शुभेच्छा सांगून भारताक आतंकवादाचो फुडो करपाक भारताकडेन जर्मनीच्या एकचाराची तांणी तोखणाय केली.
Cessation of firing and military action was something which was negotiated directly between India and Pakistan. We made one thing very clear to everybody who spoke to us, not just United States, but to everybody, saying, look, if the Pakistanis want to stop firing, they need to tell us. We need to hear it from them. Their general has to call up our general and say this. And that is what happened.
भारत जर्मनी रणनीती भागीदारी वाढोवपाक तशेंच आतंकवाद आडोवपाक हाचे सयत मुखेल जागतीक प्रस्नाचेर तांणी विचारांचे आदार प्रदान केले. भारत आणि जर्मनी यांच्या मध्ये वाढत असलेली भागीदारी ही अनिश्चित संसारातल्या स्थिरतेचा महत्वाचा घटक असे त्यांनी मुखार म्हणा. ऑपरेशन सिंदूराचा उल्लेख करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचेर केल्ल्या उलोवपा खातीर भाजपान आज काँग्रेसीचे वरिष्ठ फुडारी राहुल गांधीचेर टीका केली. प्रधानमंत्र्यांक प्रश्न विचारताना गांधी हांणी वापरिल्ल्या भाशिक पक्षान हरकत घेतल्या. नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांकडे उलयताना पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटिया हांणी आरोप केलो की ज्या काळात 140 कोटी लोक मोदींच्या फुडारपणा फाटल्यान आसात आनी सगळेकडेन तांची तोखणाय करतात त्यावर काँग्रेसीचे वरिष्ठ फुडारी भारताच्या आतंकवाद विरोधी यशस्वी मोहिमेचेर बेजबाबदार टिप्पणी करतात. जाचे सगळेच कौतुक करतात त्या भारतीय सशस्त्र दळाचे मनोबल गांधी हांणी उणे केल्याचो आरोप तांणी केलो. गांधीच्या वक्तव्याचो फायदो पाकिस्तानी माध्यमांनी घेतला असे तांणी म्हळा. IPL क्रिकेटात आज लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमाचेर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्या मध्ये खेळ जातो. ही मॅच सांजवेळा 7:30 वरांचेर सुरू जातली. भारतीय हवामान खात्यान दक्षिण कोकण दर्यादेग आणि कर्नाटक घाट मध्य महाराष्ट्र आणि गोयात व्हड पाऊस पडपा खातीर रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला. आकाशवाणीकडे उलयताना भारतीय हवामान शास्त्रज्ञ डॉ RK जेनामानी हांणी सांगले की फुडल्या 2 ते 3 दिसात केरळात मान्सूनच्या आगमना खातीर सगळी परिस्थिती अनुकूल असा. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो फाल्यां 8:40 वरांचेर. नमस्कार.